हरिः ओम् ओम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवा शरव्याया तवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी। तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसिः पुरुषम् जगत। शिवेन वचसा त्वागिरिशाच्छावदामसि। यथा नः सर्वमिज्जकदयक्ष्मगम् सुमना असत। अद्य वोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौत बभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागम् रुद्रा अभितो दिक्षुश्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्ज्ञियोर्ज्याम्। याश्रते हस्त इषवः पराता भगवो वपा। अवतत्यधनुस्त्वगम् सहस्राक्षशते शुधे। निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भव। विज्जम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्यसेशव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्मम यक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधाया नातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मान् ऋणक्तु विश्वतः। अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो। नमः सस्पिञ्जरा यत्विषीमते पथीनाम् पतये नमो। नमो बभ्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्राय तताविने क्षेत्राणाम् पतये नमो। नमः सूताया हन्त्याय वनानाम् पतये नमो। नमो रोहितायस्तपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नमः कृष्णवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
श्री राम। आज से मनोगत सद्भक्त सौभाग्यवती स्मिता दाते या सादर करणार आहेत। 1992 सालापासून ती केंद्रात यायला लागली आणि एप्रिल 1993 मध्ये तिला परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह झाला। अतिशय उत्साहाने भूगाव येथील सेवा, गुरुपूजन समितीमध्ये सेवा, तसंच मुख्य उत्सवांमध्ये आपली जी स्टेज समिती आहे त्याच्यामध्ये तिचा सहभाग असतो. आपण तिचं मनोगत ऐकूया.
रमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पधारो नाथ, पूजा को हृदय मंदिर सजाया है. नहीं है वस्त्र आभूषण, करु गुरुदेव क्या अर्पण. यही शब्द भेंट है केवल, जिसे पढ़कर सुनाना है. केंद्रात यायला लागून जवळजवळ 26 वर्ष झाली. काय मिळवलं या काळात? मानसिक शक्ती वाढली, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल झाली. समर्थ सद्गुरु आपल्या पाठीशी आहेत याची खात्री पटली. जीवनाला एक वेगळं वळण मिळालं, एक मर्यादा मिळाली. नदी जशी वळण घेताना दोन तीरांच्या बाहेर जात नाही, तसंच जीवन एका विशिष्ट मार्गावरून वाहत आहे. या मर्यादा स्वामीजींनीच तर आपल्याला घालून दिल्या आहेत. एक एवढ्या वर्षांच्या जीवनात अनेक चढ उतार आले, पण प्रत्येक वेळी सद्गुरूंची साथ होती. किंबहुना त्यांनीच हात दिला आणि माझे रस्ते पार झाले. मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. माझ्या मुलीचं रविवारी लग्न होतं आणि आधीच्या मंगळवारी बाबांना अचानक हॉस्पिटलमध्ये आयसीयूला ऍडमिट करावं लागलं. बाबा सिरियस होते. एकीकडे लग्नाच्या तयारीची गडबड आणि दुसरीकडे बाबांचं हॉस्पिटलायझेशन. खूप विरोधी वातावरण होतं, पण स्वामीजींनी मला आतून खूप शांत ठेवलं होतं. माझी आई देखील स्वामीजींच्या आधारावर खूप शांत होती. लग्नाची तयारी करताना लग्न नीट पार पडेल ना, बाबा बरेहून घरी येतील ना, लग्नाला येऊ शकतील ना, असे कुठलेच संकल्प मनात देखील आले नाहीत. अगदी हॉस्पिटलमध्ये बसलेली असायची तेव्हा देखील नाही. नंतर विचार केला तर जाणवतं की ही माझी बैठक एकूण स्वभाव प्रकृती एवढी शांत स्थिर नाही. मग त्यावेळेस असं कसं झालं? इतक्या विपरीत प्रसंगात एवढी ताकद आली तरी कुठून? ही खचितच माझी शक्ती नाही हे नक्की. याचं उत्तर फक्त स्वामीजीच आहेत. सर्व लग्न सोहळा स्वामीजींच्या कृपेने अतिशय छान संपन्न झाला. नंतर 6 महिने बाबांचं अनेकदा हॉस्पिटलायझेशन झालं. त्या प्रत्येक वेळेस आम्ही सर्वजण त्यांच्याच कृपेमुळे शांत राहू शकलो. या सगळ्या गडबडीत माझं सकाळचं केंद्र मात्र चुकायचं, पण स्वामीजींनी माझं ध्यान कधी चुकू दिलं नाही. एकदा तर आयसीयूच्या बाहेर वेटिंग एरियामध्ये मी ध्यानाला बसलेली असताना आतून खूप शांत वाटत होतं. अवघड प्रसंगी परमेश्वर कडेवर कसा उचलून घेतो याचाच प्रत्यय मला आला. स्वामीजी खूप खूप देत आहेत. घेण्याची पात्रता वाढवणं हेच खरं आपलं काम आहे असं वाटतं. स्वामीजी शुक्रवार पेठेत राहत असताना अगदी नियमित ध्यानाला जाणे व्हायचे. एकदा निश्चय केला होता की रोज ध्यानाला जायचेच, पण स्वामीजींनीच हा निश्चय खरं तर सांभाळला असं म्हणता येईल. कारण कधी कधी सकाळी खूप धावपळ असायची, कधी बरं नसायचं. तेव्हा मनात यायचं आज घरीच बसावं का ध्यानाला, पण कसं माहीत नाही आपोआपच मी स्वामीजींकडे पोहोचायचे. आपला ताबा आपल्याही नकळत त्यांनीच घेतलेला आहे. एकदा असं झालं की 7-8 दिवस अगदीच बरं नसल्यामुळे मी ध्यानाला जाऊच शकले नाही. तेव्हा मधुराताईंचा घरी फोन आला होता. स्मिता काय झालं ग, बरेच दिवसात आली नाहीस, बरी आहेस ना? खूप खूप काळजी होती त्यांच्या शब्दात, खूप आपुलकी होती. किती प्रेम होतं मी कसं काय सांगू. स्वामीजी आणि मधुरातही आपले माता पिता आणि सर्वस्वच आहेत. आता स्वामीजींच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मंदार केदार जसं म्हणाले ना की केंद्र म्हणजे आपले एक कुटुंबच आहे, मला तेव्हा हे खूप खूप जाणवलं होतं. याचा अनुभव खरंच आपण सगळ्यांनीच घेतला आहे. स्वामीजी, मधुराताई, आजी, आजोबा सगळेच असे वागायचे की ते घर म्हणजे आपलंच घर आहे असंच आम्हा सर्व मुलींना वाटायचं. घरची कामं बरोबर आपण केंद्रात जाताना कधी कधी खूप दमणूक व्हायची. तेव्हा जाऊ देवाची हा गावा, देव देईल विसावा हा अभंग आठवायचा आणि कधी एकदा स्वामीजींकडे पोचते असं वाटायचं. स्वामीजी आणि मधुराताई आपल्यासाठी साक्षात विठ्ठल रुक्मिणीच आहेत. भगवंत लीलाचरित्र करीत असताना जसे तेव्हा आपण त्यांच्या आसपास होतो ना, तसे आजही आहोत त्यांच्या अवतीभोवती. पण मनात येतं की हा खरा बोध आहे का? जळी स्थळी काष्टी पाषाणी तेच दिसत आहेत का? प्रेमाने, भावाने, कुठल्याही नात्याने आपली नाळ त्यांच्याशी सतत जोडली असते का? सतत अनुसंधान राहते का? सेवा करायला आवडते पण सेवेच्या वेळेस पूर्ण शरणागती असते का? कर्म म्हणजे भगवंताची पूजा होते का? असे अनेक अनेक प्रश्न पडतात. मागच्याच महिन्यात स्वामीजींची ओम तत्सत्वर प्रवचन झाली. त्यात ते म्हणतात, नियत कर्म यज्ञ भावनेने, सेवा समर्पण भावनेने केल्याशिवाय ते सत्कर्म होत नाही. शिवाय ते असंही म्हणाले की सत्चा अर्थ माहीत असेल पण त्याचा बोध नसेल तर अहंतेने कर्माच्या ठिकाणी अपूर्णता येते. अशी कर्म होण्यासाठी समजून साधना करणं खूप गरजेचं आहे. अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. नुसती इच्छाच असून काहीच होणार नाही, त्यासाठी प्रयत्नच करायला हवेत. माझ्या हातून खूप चुका होतात तेव्हा मला कळतात. मी मान्य करते, सॉरी म्हणते, पण चुका होऊच नाहीयेत यासाठी खूप कष्ट घेतले जात नाहीत. स्वामीजी जसं सांगतात की जे श्रवण केले आहे त्याचं मनन चिंतन करून आचरणात आणायला पाहिजे. थोडक्यात मला असं वाटतं की स्वामीजी जे सांगतील त्याप्रमाणे वागणं हीच खरी शरणागती आणि हाच खरा परमार्थ आहे. तिथंच मी नेमकी कमी पडते आहे असं जाणवतं. खूप खूप अभ्यास करायला हवा. स्वभाव थोडा थोडा बदलतो आहे पण काळाची पावलं खूप भरभर पडत आहेत. वय खूप पुढे जात आहे, आता खरंच वय कमी आहे. स्वामीजींमुळे, केंद्रामुळे आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. त्यातलीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी आणि अर्चना एकत्र राहतो. त्याचा आम्हाला खूप फायदा होतो, संसारासाठी पण आणि परमार्थासाठी पण. मुलांसाठी देखील आई काकू या कधीच वेगळ्या नव्हत्या. मुलांचं आणि घरच्यांचं करायला दोघींपैकी कायम कोणीतरी घरात होतो, त्यामुळे कधी अडलं नाही. उलट सर्वजण एकत्र राहिल्यामुळे दुःख विभागून कमी झाली तर आनंद द्विगुणित झाला. दोन व्यक्ती म्हटल्यावर काही मतभेद असतात तसे आमच्यातही आहेत होतात पण आवड आणि ध्येय एकच असल्यामुळे सहजच 25-26 वर्ष झाली तरी आम्ही एकत्र राहतो आहोत. ही स्वामीजींचीच कृपा आहे आणि खरं तर ही त्यांची इच्छाच आहे असं वाटतं. स्वामीजींनी संसारात तर कधीच काही कमी पडू दिलं नाही, आता परमार्थही असाच व्हावा. मध्ये एकदा मी आणि अर्चनानी एका खाण्याच्या एक्झिबिशन मध्ये भाग घेतला होता. तेव्हा आमच्या स्टॉलवर कोणते पदार्थ आहेत याची लिस्ट मी मधुराताईंना व्हॉट्सअप केली. थोड्या वेळाने सहजच फोन काढून बघितला तर मधुराताईंनी टेम्प्टिंग असा रिप्लाय केला होता. मला इतकी मजा वाटली, खूप आनंदही झाला. एखादी जवळची मैत्रीण असावी आणि तिने प्रोत्साहित करावं तसंच काहीस वाटलं. इतक्या व्यस्त दिनक्रमात त्या हे सगळं लिलया सांभाळतात, समोरच्याला खूप पॉझिटिव्हली समजून घेतात आणि काळाबरोबर अपडेट राहतात. 92-93 सुमारास मी केंद्रात यायला लागले. मोठे स्वामीजी आणि सरलाताईंचं मला खूप प्रेम मिळालं. मला प्रतीत झालेले स्वामीजी होते ते असे. माझ्या आयुष्यात आलेलं एक दैवी प्रेम, एक प्रसन्न दर्शन, पावन असं तीर्थक्षेत्र, एक खळाळता धबधबा, आजपर्यंत कधीही न पाहिलेलं असं पुण्य पवित्र जीवन, एक परमेश्वरी आविष्कार आणि आपल्या आयुष्याचा खरा आधार तोही माऊलीच्या ममतेचा. या स्वर्गीय उत्कट आनंदात राहण्याचा अनुभव काही थोड्या काळासाठी मला नक्कीच मिळाला पण या आनंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट म्हणजे काय हे जे काही कळलं ते स्वामी मकरंदनाथांमुळेच. स्वामी मकरंदनाथांची गुरुभक्ती, गुरुप्रेम, गुरु ऐक्य असं काही आहे की आपण मोठ्या स्वामीजींना पाहिलेलं असो अगर नसो, आपल्याला ते त्यांचं प्राधिपदर्शन समर्थपणाने घडवतात. मोठ्या स्वामीजींनी एवढं मोठं कार्य उभं केलं नागपूर पासून पणजीपर्यंतच्या अनेक साधकांना अनुग्रहित केला. ज्ञानेश्वरी, दासबोध, ब्रह्मसूत्र यासारख्या अद्वैत ग्रंथांवर निरूपण केली. त्यातील बोध आपल्या जीवनात उतरवण्यासाठी साधकांना प्रवृत्त केलं. एक एक व्यक्ती घडवली, बरं असताना आणि नसतानाही बचेंगे तो और भी लढेंगे म्हणून स्वतःच्या दुखण्याची पर्वा न करता अखंड अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्यासाठी लढतच राहिले. मधल्या एका सत्संगात स्वामी मकरनाथ म्हणाले की कुणासाठी जागा बघायला ते फिरले, कुणाचं लग्न मोडू नये म्हणून स्वतः सोनं घातलं, तर कुणाला जागा घेण्यासाठी पैसे दिले. साधकांच्या परमार्थासाठी स्वामीजींनी त्यांचे संसारही उभे केले. प्रत्येक व्यक्तीसाठी ते अक्षरशः झिजले आणि कुठलंच श्रेय स्वतःकडे न घेता हे ज्ञानोबा तुकोबा स्वामी जिथे बसलेत ना तेच हे सर्व करून घेतात असे म्हणून रिकामे झाले. स्वामी मकरनाथ देखील साधकांच्या परमार्थाबरोबरच सांसारिक अडचणींमध्येही अत्यंत आपुलकीने आणि जिव्हाळ्याने लक्ष घालतात. माझ्या मुलीच्याच लग्नाचा प्रसंग. तिच्या लग्नाला आमच्या घरातून आधी थोडा विरोध होता. त्यावेळेस हा जणू आपल्याच घरातला एक पेच प्रसंग आहे अशा पद्धतीने स्वामीजींनी आम्हा प्रत्येकासाठी वेगळा वेळ दिला. एकदा मला, एकदा मिलिंदला, एकदा निशाला एवढंच नाही तर जावयाला सुद्धा वेगळा वेळ देऊन प्रत्येकाची बाजू समजून घेतली. सगळ्यांशी अतिशय प्रेमाने जवळीक साधून घरातल्या मोठ्या आणि कर्त्या पुरुषाप्रमाणे कुणालाही न दुखवता समजून सांगितले. त्यामुळे कुणाच्याही मनात किंचितही आढी न राहता सर्वजण आनंदाने लग्नासाठी तयार झाले. मोठ्या स्वामीजींप्रमाणे स्वामी मकरनाथांनाही स्त्रियांविषयी कळवळ आहे. मुलं मोठी होईपर्यंतचा स्त्रियांचा काळ कसा धकाधकीचा असतो याची पूर्ण जाणीव ठेवून ते भगिनींच्या तळमळीला आश्वस्त करतात. मध्ये एका मंगळवारी सकाळी गाठीभेटीच्या कार्यक्रमात एक भगिनी आपल्या दोन लहान मुलांना घेऊन आली होती. तिला ध्यानाला बसायला फारसा वेळ मिळत नसावा. तेव्हा स्वामीजी तिला म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, मुलांना वाढवणं हे परमेश्वरी कार्य आहे. मुलं थोडी मोठी झाली की तुला साधनेला वेळ मिळेल, तुझीही तळमळच तुला परमेश्वराप्रत घेऊन जाईल. आणि ती भगिनी स्वामीजींच्या बोलण्याने अत्यंत शांत आणि तृप्त झाली. रामनवमीच्या वेळेस स्वामीजी राम जन्माची कथा वाचत, त्यावेळेला ते आपल्या भावांना वाट मोकळी करून देत. कधी कधी भावावस्थेत तसेच बसून राहत. तसंच स्वामी मकरनाथ देखील त्या विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या परब्रह्माविषयी बोलताना, श्रीकृष्ण परमात्म्याचे गुण गाताना, आपल्या सद्गुरूंचे स्तवन करताना भावविभोर होतात. अर्जुनाच्या प्रेमाने भगवंतांना डोल आला असे ज्ञानेश्वरीतील वर्णन वाचताना स्वामीजी देखील टोलतात आणि आपल्याला त्याच भावात घेऊन जातात. या विलोभनीय दृश्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. असा हा सद्गुरुरूपी पंढरीचा परमात्मा आपल्या जीवनात आला आणि आपली जीवनच बदलून गेली. आता स्वामीजींना जसं अपेक्षित आहे तसंच आपल्या सर्वांचं जीवन घडो. शेवटी गजानन दादांना श्रद्धांजली वाहताना स्वामीजी जसं म्हणाले ना, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती, कोण तयांची गणती ठेवित असे, परी जे गजेंद्र शुंडेने उपटिले श्रीहरीसाठी नेले, कमल फुलते अमर ठेले मोक्षदाते पावन. आपलं जीवनही त्या कमल फुलासारखं व्हावं हीच स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम.
सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण आपले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत. तसंच जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या दिशेने आणि भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या दिशेने जास्तीत जास्त सरकून आणि पुढे सरकून घ्यावं. आपापल्या पर्स आपण मांडीवर घ्याव्यात.
स्मिता आमच्या घरी ध्यानाला यायला लागली शुक्रवार पेठेमध्ये आणि तिचे आणि आमच्या घराचे अतिशय जवळचे संबंध निर्माण झाले. ती आमच्या सगळ्यांच्या प्रेमाला पात्र झाली. स्मिता आणि अर्चना यांनी आपल्या एकत्र राहण्याने दोघी जावा असल्यामुळं जावा या शब्दाचा मराठीत अर्थ एकमेकींना जावा जावा म्हणण्याचाच आहे. यावा आणि जावा याच्यात फार फरक आहे. जावा असं म्हणत असताना देखील त्या यावा यावा अशा प्रकारे एकत्रित राहतात. आमच्या घरी आमच्या मुलांची लग्न झाल्यानंतर मी माझ्या दोन्ही सुनांना स्मिता आणि अर्चना यांचं उदाहरण दिलं. तसं स्वामीजी असं म्हणायचे की कुठल्याही दोन बायकांचं उत्तम जमलंय असं जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत उदाहरण नाही असं म्हणायचे. कोणी दोन बायका एकत्र आल्या की त्यांचं जमतं हे फार कठीण आहे, पण त्या दोघी आणि त्यांच्या सासूबाई असे अत्यंत समरसतेनी घर चालवतात, एकत्रित राहून घर चालवतात की जे आदर्श आहे. स्वामीजी असं म्हणत की जेव्हा ननंद आणि भाऊजया आणि जावा जावा या गुणागोविंद्यांनी राहतील तेव्हा आपल्या ध्यान मंदिरांना कुलप लावायला हरकत नाही, समाज सुधारला असं समजायचं असं स्वामीजी गमतीनी म्हणायचे. कारण ध्यान मंदिरं देखील एक प्रकारे स्वतःच्या आत्मोन्नतीला जशी कारण आहेत, कारण ठरावीत, तशी ती उत्तम सामाजिकता निर्माण करणारी देखील असावीत. परमार्थी मनुष्य हा बाहेर देखील म्हणजे कुटुंबात समाजात नोकरी उद्योग धंदा करतो त्या ठिकाणी हा एक प्रकारे मिळून जाणारा आणि आदर्शभूत असा असावा, केवळ ध्यान करणारा नसावा तर त्याचं बाकीचं जीवन देखील तसंच असावं. अर्थात स्मिता आणि अर्चना यांचं जसं उदाहरण आहे तसं अजून एक अशी बरीच उदाहरणं आपल्या इथं आहेत. जसं आरके वहिनी येतात आणि त्यांच्या भोवती त्यांच्या चार पाच सुना त्यांच्या पाठोपाठ येऊन इथं बसतात हे सामान्य उदाहरण नाही. तुम्ही सगळ्या तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने राहता आपलं कितीतरी बाजूला ठेवावं लागतं, दुसऱ्याचं स्वीकारावं लागतं, मिळून पुढं जावं लागतं असं असल्यामुळे देखील या स्मिता आणि अर्चना या दोघी आपल्या केंद्रामध्ये प्रियच आहेत. त्यांच्या घरातले सगळे महत्वाचे निर्णय हे माझ्यावर अवलंबून असतात याची मला कल्पना आहे आणि मी त्याच्यामध्ये पूर्णत्वाने सहभागी होतो. एक प्रश्न होता की मला भजन किंवा नामस्मरण यांच्या ऑडिओ ऐकत आज्ञाचक्राकडे नुसते बघत राहण्याची सवय लागली आहे. मी नेहमीचे ध्यान व नामस्मरण करतोच पण कधी कधी हा प्रयोग सुद्धा करतो. असे ऑडिओ ऐकताना बरे वाटते. व्यायाम करताना सुद्धा अशा ऑडिओज ऐकतो. माझ्या मुखातून त्यावेळेला नाम येत नाही पण परमेश्वराचे नाम ऐकतो आहे, तो सगळीकडे भरून राहिला आहे असा भाव ठेवायचा प्रयत्न त्यावेळी करतो. अशा वेळेला हे नाम मी घेतो आहे असे काउंट होईल का हा वेळ फारसा कारणी लागला नाही असे होईल? कृपया मार्गदर्शन करावे. अमेरिकेतल्या एका तरुण मुलांनी विचारलेला प्रश्न आहे बरं का. एमएस करून नुकताच 2 वर्षापूर्वी नोकरीला लागलेला आणि नोकरी चालू ठेवणारा हा मुलगा इथली प्रवचनं नियमित ऐकतो, सत्संग नियमित ऐकतो. आत्ताही एखाद वेळेला ऑनलाईन तो तिकडं झूमवर ऐकतच असेल. तो नियमित ध्यानाला बसतो, नाम घेतो आणि त्याच्या व्यतिरिक्त तो कसा परमार्थ करतो हे त्यांनी इथं सांगितलंय. जाता येताना भजन किंवा नामस्मरण याचा ऑडिओ तो ऐकतो आणि त्यावेळेला आज्ञाचक्राकडे नुसतं बघत म्हणजे लक्ष ठेवत असा तो राहतो. ऐकतो आणि लक्ष मात्र आज्ञाचक्रापाशी ठेवतो. व्यायाम करताना देखील एका बाजूला व्यायाम करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा ऑडिओ ऐकतो आणि हाच प्रयोग करत असतो. आणि त्यावेळेला परमेश्वरच सगळीकडे भरून राहिलेला आहे अशा व्यापक बोधामध्ये तो जातो. त्याचा तसा भाव निर्माण होतो. इतकं चांगलं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर तो असं म्हणतो की हे नाम मी घेतोय असं काउंट होईल ना का? जो भजन करतो तो भजन करतोय त्याला त्याचा फायदा होईल, त्याला काय विचारायचंय कोण जाणे. किंवा नामस्मरणाची सीडी जर स्वामीजी नाम घेतायत अशी सीडी तो ऐकत असेल तर मग ते नाम कोण घेतो? म्हणजे मी घेतोय असं होईल ना? ही एक म्हणजे त्या साधनेचं समाधान तर त्याला लाभतंय, पण ते नाम कोणाच्या खात्यावर जमा होईल? मग स्वामीजींच्या खात्यावरच ते तसंच राहील का मीही घेतोय असं होईल? असा एक साधा सरळ प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. अशा वेळेला समाधानच महत्वाचं आहे. समाधाना ऐसे थोर नाही असं समर्थ म्हणतात. नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. आपली नेहमीची साधना केल्यानंतर म्हणजे ध्यानाची, मग आपण साधना म्हणून जे जे करू ते सगळं बोनसच समजावं. स्वरूपानंद भू 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 भुंकते श्वानते छे छे प्यारे राम डराव डराव बेडूक ओरडे छे छे आत्मा राम असं म्हणतात. म्हणजे एकदा स्वतःची साधना झाल्यावर बाहेर जे आवाज येतात त्या आवाजाच्या वेळेला त्या आवाजावर देखील ते अनुसंधान ठेवतात. कुत्र्याचं भुंकणं देखील त्यांना जणू रामाचा आवाज वाटतो. अखंड गंभीर गरजतो सागर आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे असं स्वरूपानंद म्हणतात. समुद्राचा अखंड गंभीर आवाज येतो पण आम्हाला मात्र तो सोहम स्वरासारखा भासतो. टिटवी ओरडते आम्हाला परमात्म्याचा आवाज आहे असं वाटतं. याचं श्रेय परमात्म्याचा आवाज आहे याचं टिटवीला जाईल का बेडकाला जाईल का कुत्र्याला जाईल का सागराला जाईल का भाव अंतःकरणात धरणाऱ्याला जाईल? सरळ आहे, जो भाव अंतःकरणात धरतो त्याला जाईल. कुत्रं भुंकतच आहे कुत्र्याच्या पद्धतीने, पण मी त्याच्यावर अनुसंधान ठेवतो आहे. तसं अगदी कॅसेटमध्ये सीडीमध्ये कोणाचंही नामस्मरण असो, युट्यूबवर तर किती जणांनी नामस्मरण केल्याच्या सीडी टाकलेल्या आहेत, त्या ऐकत असताना ऐकणाऱ्यालाच त्याचा फायदा होणार. जो म्हणतो आहे ते मशीन आहे, त्या मशीनमधून ते चाललेलं आहे. दुसरा त्याच्या प्रश्नाचा भावार्थ असा आहे की मी तर समक्ष नाम घेत नाहीये, मग मी घेतोय असं काउंट होईल का? तर आपण समक्ष नाम घेत असताना देखील हळूहळू नाम घेत असल्याचं देखील किंचित विसरून तसा भाव निर्माण होणं गरजेचं आहे. राम राम असं म्हणत असताना आपण रामरूप आहोत असा भाव निर्माण होऊन नामाचा वेग थोडा कमी होऊन त्या भावामध्ये रमायला झालं पाहिजे. तसं राम राम असं म्हणत असताना सर्वत्र राम भरून राहिलेला आहे असा भाव निर्माण झाला पाहिजे. हा भाव निर्माण होणं हेच अधिक महत्वाचं आहे. अगदी दुसऱ्यांनी म्हणत असलेली भजनं, आपण एका देवळात जाऊन बसलो आणि आरती चालू आहे, तिथे शांत बसलो, आपण प्रत्यक्षात आरती म्हणत नाही आहोत, पण आरती ऐकत असताना आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भाव दाटून आले. आपले डोळे पाणावले, चित्त सद्गतीत झालं, थोड्या वेळ निस्तरंगता प्राप्त झाली, समाधान वाटायला लागलं. तर आरती न करता देखील आपल्याला आर्तता प्राप्त झाली. आरती या शब्दाचा अर्थ आर्तता आहे. आपल्या ठिकाणी आर्तता निर्माण झाली, करतोय कोणीतरी दुसराच, पण आर्तता निर्माण झाली माझ्या ठिकाणी, आणि ती आर्तता मला समाधान देऊन गेली, तिथं पुरे आहे, झालं काम. त्यामुळं हा जो वेळ व्यायामाच्या वेळेला, अन्य कर्मांच्या वेळेला, हा वेळ सत्कारणीच लागला. दुसरं असं होतं, या अशा उपक्रमांचा फायदा असा होतो की व्यायाम करत असताना अगदी व्यायामावर लक्ष द्या असं जरी म्हटलं, तुम्ही कोणते सेट मारताय डंबेल्स घेऊन, तर पूर्णपणाने खरं तुमच्यामध्येच राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे सगळे स्नायू कसे एकत्र होत आहेत, ताणले जात आहेत, या व्यायामाचा खूप फायदा होतो. तुम्ही तुमच्याबरोबर राहणं गरजेचं आहे व्यायामाच्या वेळेला. तुम्ही स्ट्रेचिंगचे व्यायाम करत असाल तर कसे स्ट्रेच होत आहेत हळूहळू, पूर्ण स्ट्रेच कसे होत आहेत, पूर्ण रिलॅक्स कसे होत आहेत हे पाहावं असं इन्स्ट्रक्टर सांगत असतात, पण तुम्हाला ते जमत नाही कधीच. त्याच्याऐवजी ते मॅकॅनिकल होऊन जातं, आणि मॅकॅनिकल होऊन त्या त्या ठिकाणी खरा ताण बसतोय ना हे पाहणं गरजेचं असलं तरी देखील तुमचं मन कुठेतरी भूतकाळात रमतं, भविष्य काळामध्ये फिरायला सुरुवात होते, तुम्ही मुळीच एकत्र येत नाही तुमच्या स्नायूंच्या ठिकाणी, ताणाच्या ठिकाणी, व्यायामाच्या ठिकाणी, आणि प्रयत्न करून करून देखील येत नाही. पण तुम्ही आला नाहीत तरी व्यायामाचा काही एक उपयोग तुम्हाला होतच असतो. व्यायामाचा उपयोग होत नाही असं नाही, पण तुमचं जे मन आहे ते अवांतर ठिकाणी फिरत असतं. ते बऱ्याच वेळेला संसारात, विषयात, तुमचे प्रश्न सोडवण्याच्या निमित्ताने असं चिंतन करत असतं, आणि त्याचे ओरखाडे तुमच्या अंतःकरणावर उठतच असतात. जर कामनिक विचार असतील, विषयांमध्ये फिरत असाल, तर संबंधित ओरखाडे तुमच्या अंतःकरणावर उठतातच, तुमच्यावर संस्कार होतात त्याचे, तुमच्या चित्तावर, मनावर, बुद्धीवर, अंतःकरणावर. हे संस्कार होण्याचं थांबतं आहे, तुम्हाला विषयाचं स्मरणच होत नाहीये. याचं कारण तुम्ही ऑडिओ ऐकता आहात नामस्मरणाची अथवा भजनाची, आणि चित्त आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवता आहात, आणि कुठलाच विचार उठत नाहीये. तुम्हाला आनंद देखील मिळतोय, तुम्हाला सर्वत्र राम भरून राहिलेला आहे असा भाव होतो आहे। एरवी व्यक्तीच्या दर्शनाने आपल्या ठिकाणी विकार उठतात, तरेवाईक आहे, चांगला नाहीये, रूपवान आहे, श्रीमंत आहे, अशा प्रकारचे अनेक विचार व्यक्तीला पाहिल्या पाहिल्या आणि विकार निर्माण होतात। स्त्री आहे, पुरुष आहे, याच्यापैकी काहीच निर्माण न होणं म्हणजे चित्त शुद्धी होत राहणं असा त्याचा अर्थ आहे। असं असल्यामुळं हा वेळ पूर्णपणाने कारणी लागला, हा वाया मुळीच गेला नाही असं मी त्याला निश्चित सांगेन। अजून एक प्रश्न आहे, तो त्याच्या वडिलांनी विचारलेला आहे। असे म्हणतात की मोक्ष म्हणजे श्वास शिल्लक आहेत पण काहीही इच्छा शिल्लक नाहीत। त्यांनी म्हटले मोक्षाबद्दल, श्वास शिल्लक आहेत याचा अर्थ जीवन चालू आहे, श्वास शिल्लक आहेत म्हणजे विशिष्ट शब्दात लिहिलंय। जीवन तर जगतो आहे पण इच्छा विरहित जीवन जगतो आहे म्हणजे मोक्ष। इच्छा आकांक्षा नाहीत, जसा सूर्य उगवतो, जसा पर्जन्य बरसतो, जसे वारे वाहतात, जशी पृथ्वी स्वतः भोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, जसा चंद्राचा उदयास्त होतो, जसा चंद्राच्या कला दिसतात, जसं फूल उमलतं, कोणतीच इच्छा नाही, कोणतीच आकांक्षा नाही। जसं एखादा वृक्ष आहे तो फळतो, फुलतो, फळतो, पण इच्छाच नाही। जीवन नुसतं चाललेलं आहे आणि आनंदात चाललेलं आहे पण त्याच्यामध्ये कामनाच नाहीत। जोपर्यंत आहे जीवन तोपर्यंत असं आनंदाने चाललेलं आहे। याला मोक्ष असं म्हणतात, जीवनमुक्ताचं हे लक्षण सांगितलेलं आहे। तो कधी किनखापाचे कपडे घालून बसेल आचार्य म्हणतात, तर कधी एखाद्या विशाल नदी पात्रापाशी एखाद्या खडकावर अगदी कमीत कमी कपड्यात लंगोटीमध्ये सहज भावाने पडून राहील, कधी कधी झोपडीमध्ये राहील, तर कधी गिरीकंदरामध्ये फिरेल। त्याचं जीवन हे कोणत्याही प्रयोजनाखेरीज मोठ्या आनंदाने चाललेलं आहे। याला मोक्ष असं म्हणतात, जीवन मुक्त असं म्हणतात। हे जर खरे असेल तर इच्छा आकांक्षा बीजरूपाने पण शिल्लक नसल्या पाहिजेत असेच ना? हो, बीजरूपाने सुद्धा जेव्हा जातील तेव्हाच असं जीवन जगता येतं। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात। असे जे उद्गार आहेत हे उद्गार पूर्णपणाने सगळ्या वासनेची बीज जळून गेल्याखेरीज निघू शकत नाहीत। तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी, कल्याण करी रामराया जनहित विवरी। नाहीतर सामान्यपणाने जर इच्छा आकांक्षांचं बीज शिल्लक असेल तर माझ्या मुलांचं ठीक होवो, माझ्या घराचं नीट असो, माझ्या मुलाला प्रमोशन मिळो, माझ्या नातवाचा धंदा चांगला होवो, याच्याखेरीज अन्य कुठलेही विचार मनाला घेरून राहिलेले नसतात। स्वतःपुरतं जीवन जगणं इथपासून परार्थाकरता जीवन जगणं इतकं व्यापक व्हायचं आहे त्या व्यापक होण्यातला मधला मार्ग म्हणजे मी देह नाही हा बोध. मी देह आहे या बोधाभोवती, या अबोधामुळं ज्या देह संबंधित आहेत ते माझे आणि त्यांच्यापुरतं माझं जीवन मर्यादित असं झालेलं आहे. हे जे बीज आहे, हे बीज इच्छेचं, आकांक्षेचं, वासनेचं, त्याच्याही मुळाशी मी देह, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता हेच आहे. त्यामुळं मोक्षाची आणि जीवनमुक्ताची चर्चा बाजूला, आधी इथपर्यंत जाण्यासाठी आपण काय तयारी करायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. आपण थोडं थोडं तरी आपल्या परिघाच्या बाहेर पाऊल टाकायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याचे प्रश्न माझे नाहीत, माझे प्रश्न मी सोडवीन, दुसऱ्याच्या प्रश्नाशी मला कर्तव्य नाही, मी थोडाही व्यापक होऊ इच्छित नाही, असं सगळ्यांचं जीवन असताना साधकांनी प्रयत्नपूर्वक व्यापक व्हायला पाहिजे. नाल्पे सुखम असती भूमैव सुखम, अल्प होऊन सगळेच राहतात, सगळ्यांनाच ते आवडतं. भूमा म्हणजे आत्मा, भूमा म्हणजे व्यापक. व्यापकामध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाच्या बरोबरीने शिकणाऱ्या अजून एका मुलावर जर प्रेम केलं, तुमच्या मुलाच्या वर्गात असणाऱ्या आणि त्याच्या मार्कानेही तुम्हाला तुमच्या मुलाच्या मार्का एवढा आनंद होतो आहे असं झालं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण करणीय आहेत. तुम्ही ठरवू शकता की आपल्याला व्यापक होण्यासाठी आणि काय काय करायला पाहिजे. आपण कोणत्या छोट्या छोट्या अशा गोष्टी आत्मसात करू आणि किंचित व्यापक होऊ, किंचित. आणि प्रत्यक्ष करणं आणि खऱ्या खुऱ्या मानसिक भावानी देखील व्यापक असणं, कृती आणि अंतःकरणामध्ये तशा प्रकारचा निश्चय. अशा प्रकारे जर चाललो आपण तर एका बाजूला परमार्थ आणि दुसऱ्या बाजूला आपलं जीवन यांची सांगड कुठेतरी बसत राहील. म्हणून मोक्ष म्हणजे जीवन तर शिल्लक आहे पण इच्छा आकांक्षा नाहीत, ही फार मोठी जीवनमुक्ताची जी स्थिती आहे. तर आपल्या सामान्य जीवनातल्या इच्छा आकांक्षा जरा बाजूला सारता येतील असं ठरवता येईल का की माझे आत्ताचे जे कपडे आहेत ते कपडे चांगले आहेत, सबब आता कपड्यांची इच्छा मी 2 वर्ष धरणार नाही, येईल ठरवता? फार नाही, 2 वर्षापुरतं. एकदा असं झालं की आपल्या केंद्रात कोणीतरी एक भगिनी, मन लागो मेरो यार फकीर इमे, जो सुख पाऊ नाम जपन मे, वो सुख नाही अमीर इमे, असं भजन फार सुंदर तिने म्हटलं. स्वामीजी आसनावर बसत असत आणि तिथे एक स्टूल माया अपार्टमेंटमध्ये छोट डेस्क आणि तिथं बसून त्यांच्या पायाशी गात असत. तर स्वामीजी तो अभंग ऐकून इतके खुश झाले पण म्हणाले, हिच्या अंगावरची साडी बघा, 3500 आहे. म्हणाले, मी दुकानदार आहे, कापड विकलं आतापर्यंत, मला माहिती आहे हिच्या साडीची किंमत किती आहे. मन लागो मेरो यार फकीरी मे म्हणणं सोपं आहे आणि तळमळून गाऊन रडणं देखील सोपं आहे, पण खरंच सगळं असताना साधं राहणं अवघड आहे, असं म्हणाले. तर हा प्रयोग आपल्यावरच आपण करायला पाहिजे. तुमची शक्यता 50 लाख रुपयाची गाडी घेण्याची आहे, पण तुम्ही साध्या गाडीतून फिरण्यात आनंद मानता. गाडीच घेऊ नका असं आता मी म्हणणार नाही. प्रत्येकाचा एक स्टेटस आहे. जसं स्वामीजी म्हणायचे की एखादा कलेक्टर आहे तर त्यांनी कलेक्टर सारखंच राहायला पाहिजे. अप टू डेट ऑफिसमध्ये त्यांनी जायला पाहिजे. तो जर अर्धी चड्डी घालून आणि टी शर्ट घालून ऑफिसमध्ये गेला तर ते विचित्र दिसेल. पण त्यांनी आत साधं राहायला पाहिजे. साधं जेवण, साधे कपडे लत्ते, कमीत कमी गरजांमध्ये भागवणं, हे जर नाही केलं तर परमार्थ कसा करेल? नुसतं ध्यान म्हणजे परमार्थ थोडाच आहे. त्यामुळे जो परमार्थ करणार आहे, इच्छा आकांक्षा नाहीत आणि जीवन शिल्लक आहे, हे शब्द ऐकायला खूप चांगले वाटतात, पण त्या शब्दांचा पाठलाग करता येतो असं मी तुम्हाला म्हणेन. याचा पाठलाग करता येतो, हे जीवन जगता येतं, आणि हे वैयक्तिक आहे. तुम्ही जगायचंय, तुमच्या बायकोला नाही उपदेश करायचा. ती तिचं जीवन जगो, तुमच्या मुलांना नाही सांगायचं, तुमच्या मित्रांना नाही सांगायचं. स्वतः जी काही हुशारी असेल, जो काही शहाणपणा असेल, तो सगळा वापरायचा आणि स्वतःचं जीवन घडवायचं. असं करायचंय. असं केलं की मग खरंच इच्छा, वासना, कामना या टाकण्याची सवय होऊ शकते. थोडीशी तरी हार्डशिप स्वीकारावी, आपणहून स्वीकारावी. की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने. समजून उमजून लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग न्याय, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, असं सावरकरांनी म्हटलंय. बुद्ध्याच परमार्थी माणसांनी ठरवून अशा प्रकारचं जर जीवन जगायचा प्रयत्न केला. राजा जनक होते, एक राज्य चालवायचं म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे, किती ठिकाणं सांभाळायला लागत असतील, किती डिपार्टमेंट्स असतील. ते लीलया राज्यकारभार करत असताना शुक शिष्य म्हणून त्यांच्याकडे आले आणि त्यांच्या राजवाड्यात राहिले. एकदा राजा, एकदा नदी काठी दोघही असताना राजवाड्याच्या विशिष्ट सेक्शनला आग लागलेली दोघांनीही पाहिली. तर शुक धावत पळत निघाले. जनक असं म्हणाले की सगळा राजवाडा जरी जळून गेला तरी जनकाचं काही जळत नाही. शुक एका लंगोटीसाठी पळत होते, फक्त लंगोटीच होती. पण गुरु असं शिकवतात शिष्याला, तसं शुकाला त्यांच्या गुरूंनी असं शिकवलं की एक पाय अग्नीमध्ये आणि एक पाय ज्ञानामध्ये, एक पाय ज्ञानाग्नीमध्ये आणि एक पाय संसारामध्ये, असं जनकाचं वर्तन असतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. अशा प्रकारचं जीवन हे बुद्ध्या जगावं लागतं, आपणहून जगावं लागतं. असं जेव्हा होईल तेव्हा मग बीजरूपानीही आशा शिल्लक राहणार नाहीत, कालांतराने हळूहळू. इतकं सोपं नाही. पण स्वामीजी म्हणायचे की एक दिवस केवळ दुध्या भोपळा उकडून त्याला तिखट मीठ देखील न लावता त्याची भाजी खावी, आठवड्यातून एक दिवस. पाठीला गारवा तर नको लागायला, पण जरा सतरंजी, त्याच्यावर धाबळी आणि त्याच्यावर एखादा पलंगपोस टाकून एक दिवस आठवड्यातून महिन्यातून झोपा खाली. परमार्थ करायचा आहे तर नुसतं ध्यान आणि मनाचं अमन आणि उन्मन आणि बौद्धिक प्रश्न चालणार नाहीत आणि नुसतं तत्वज्ञान कामाला येणार नाही. त्याच्यासाठी तसं जगणं ही जी गोष्ट आहे आणि हे जगण्यामध्ये फार सुख आहे, आनंद आहे, कारण या जगण्यातून जीवनमुक्ती निर्माण होत असते. म्हणून इच्छा आकांक्षा बीजरूपाने पण शिल्लक राहिल्या नसल्या पाहिजेत हे बरोबर आहे, पण सुरुवात तर कुठून तरी होऊ देत. म्हणून कोण जीवनमुक्त आहे आणि कोणाच्या इच्छा आकांक्षा शिल्लक आहेत का नाही आहेत याच्या चौकशीत नको पडायला. त्याच्याऐवजी आपल्या इच्छा आकांक्षा यांची बीजं कशी दग्ध होतील हे पाहत राहावं, या हळूहळू कशा कमी होतील ते पाहत राहावं, एक एक छकलं उडून जावीत. मी जेलमध्ये होतो तर तेव्हा आम्हाला, राजन तुलाही आठवत असेल, आपल्याला विसापूरला एक दिवस गुळ द्यायचे आणि चांगल्यापैकी गुळ द्यायचे. गुळ देण्याचा दिवस वेगळा होता. डोक्याला लावायचं तेल चांगल्यापैकी द्यायचे, खोबरेल तेल, तो दिवस वेगळा होता. आणि एक दिवस बाजरीची भाकरी असायची, ती फार गोड लागायची, तो दिवस वेगळा होता. आम्ही ज्या दिवशी बाजरीची भाकरी मिळायची त्या दिवशी कधीतरी दिलेला गुळ आणि कधीतरी डोक्याला लावायला दिलेलं तेल सांभाळून ठेवायचो आणि त्या भाकरीचा लाडू करून खायचो. ते तेल त्याच्यामध्ये भाकरी कुस्करून गुळ घालून, कोणीतरी मला म्हणाल की किती हालात तुम्ही जगलात, आम्ही हालात नाही जगलो, आम्ही आनंदात जगलो. जी समोर परिस्थिती आहे ती आनंदात आम्ही काढली, आम्ही गाणी गात जगलो, आम्ही ध्येय आठवत जगलो, आम्ही खेळत होतो, अभ्यास करत होतो, मी ध्यानाला बसत होतो, तिथं मुळीच दुःख नव्हतं. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आनंदात व्यतीत करायला परमार्थ शिकवतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असा, तिथं तुम्ही सुखाने राहता का राहत नाही हा प्रश्न आहे. याचा अर्थ असं समजू नका की सांप्रत मी उत्तर देतोय तर माझ्या इच्छेची सगळी बीजं जळाली, माझ्या आकांक्षेची सगळी बीजं जळाली आणि मी जीवनमुक्त होऊन उत्तर देतोय असं समजू नका. पण त्याचा पाथ वे मी सांगतोय, कोणत्या मार्गाने जायला पाहिजे ते मी सांगतोय आणि याच्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला लागतो, स्वतः तसं जगायला लागतं, त्याग देखील स्वतः करायला लागतो. साधना जशी स्वतः करावी लागते तसं व्यापक होऊन जरा बाहेर स्वतःनी लक्ष घालायला लागतं. नाहीतर स्वामीजींना काय गरज होती इतक्या लोकांकडे पाहायची आणि त्यांच्या प्रश्नात लक्ष घालायची. पण तसं नाही करतायत. जर व्यापकच व्हायचं असेल, नालपे सुखम असती असं जर एकदा ठरवलं तर तुम्हाला व्यापकच व्हायला लागेल आणि व्यापक व्हायला लागेल तर तुम्हाला झिजावं लागेल, तुम्हाला कष्ट घ्यायला लागतील आणि कष्ट घेतल्याशिवाय व्यापक होता येत नाही. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण काहीच नाही समाधान असं समर्थ म्हणतात. त्यामुळे देह दुःख ते सुख मानित जावे असं जे समर्थ म्हणतात, जे दुसऱ्याकरता होणारं देह दुःख आणि स्वतःच्या नियम पालनाकरता होणारं देह दुःख हे जणू सुख आहे असं समजत जो चालतो तो देह भावनेला बाजूला सारू शकतो आणि सुखाला प्राप्त होतो अशी गंमत आहे. कृपया बीजरूपानेही आशा शिल्लक न राहणे म्हणजे काय याचा खुलासा करावा ही विनंती असा प्रश्न होता. हरिओम तत्सत. हरी हरी। कौन है शिल्पा? ये एक अभंग पण।
विठ्ठल नामाचा गजरी धुम धुमली पंढरी, विठ्ठल नामाचा गजरी धुम धुमली पंढरी, पंढरीचे वाळुवंट वारकऱ्यांसी वैकुंठ, पंढरीचे वाळुवंट वारकऱ्यांसी वैकुंठ, गरजुवाचे नाम गाओ गरजुवाचे नाम गाओ, पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू पांडुरंग डोळा पाहू। विठ्ठल नामाचा गजरी धुम धुमली पंढरी, नाचु गोपाळांचे मेळी नाचु गोपाळांचे मेळी, सोबतीने वनमाळी नाचु गोपाळांचे मेळी, सोबतीने वनमाळी नाचु गोपाळांचे मेळी, सोबतीने वनमाळी, देई प्रेम कृपेची छाया देई प्रेम कृपेची छाया, मकरंद त्याचे पाया मकरंद त्याचे पाया मकरंद त्याचे पाया मकरंद त्याचे पाया। विठ्ठल नामाचा गजरी विठ्ठल नामाचा गजरी धुम धुमली पंढरी, धुम धुमली पंढरी, धुम धुमली पंढरी।
हरी हरी हरी। एक दोन मिनट शांत डोळे मिटून बसू। श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।